नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीगधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. बिराडकार तपासणी मोहिमेखाला पुलीस आता बिराडकारांच्या घरांत अचकीत तपासणी करतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. सुरक्षेच्या फाटभुंयेर दर्यादेग वाठारांनी आशिल्ल्या पुलीस चौक्यांचेर आता 40% पुलिसांक तैनात करतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोंय कला अकादमीन संगीत मोग्यांकडल्यान भारतीय संगीत आनी नृत्य शाखेतल्या विंगड विंगड अभ्यासक्रमावरवी अर्ज मागयल्यात. दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीचे उपाध्यक्षपद भरून काडपा खातीर फाल्यां ब्रेस्तारा 17 ऑक्टोबराक वेंचणूक जातली. आता खबरो विस्तारात. बिराडकार तपासणी मोहिमेखाला पुलीस आता बिराडकारांच्या घरांची अचकीत तपासणी करतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. जर कोणे बिराडाक रावपी लोकांची माहिती पुलिसांक दिवंक ना जाल्यार ताका 1000 ते 10000 रुपया मेरेन तालांव घालतले. बिराडकार तपासणी कायद्याची खर कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. चोरयो तशेंच गुन्यांवकारी घडणुकांक आळाबंद हाडपा खातीर सरकाराच्यो उपाय येवजण्यो सुरू आसा. गुन्यांवकारी घडणुकांचो तपास करपाचें गोंयांतले प्रमाण सगळ्यांत चड म्हणजे 95% इतकें आसा. बिराडाक रावपी लोकांची माहिती दिवपी अर्ज भरून दिवपाची मुदत सोंपल्या. दर एकल्यान भाडेकरूची माहिती पुलिसांक दिवपाक जाय. पुलीस आता घरांक अचकीत भेट दिवन बिराडाक रावप्यांची तपासणी करपी मोहीम सुरू करतले. बिराडाक दवरल्या मात तांची माहिती पुलिसांक दिवना जाल्यार तालांव घालतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. गोंय कला अकादमीन संगीत मोग्यांकडल्यान भारतीय संगीत आनी नृत्य शाखेतल्या विंगड विंगड अभ्यासक्रमांखातीर इत्सुकांकडल्यान अर्ज मागयल्यात. हातून म्युझिक, पेटी, तबला, बासरी, भरतनाट्यम, कथक, मृदंगम या अभ्यासक्रमांचो आस्पाव जाता. या अभ्यासक्रमांखातीर नोंदणी करतल्या उमेदवाराची पिराय 2024 वर्साच्या 31 डिसेंबरा मेरेन उणीत उणी 10 वर्सां तर चडात चड 35 वर्सां आसपाक जाय अशें खात्यान कळीत केलां. अभ्यासक्रमाची माहिती दिवपी पुस्तिका म्हळ्यार प्रोस्पेक्टस खात्याच्या कॅश काउंटरा वयल्यान घेवं येता. 22 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर मेरेन सकाळच्या 10 वरां ते दनपारच्या 1 वरां मेरेन तशेंच दनपारच्या 2 ते सांजेच्या 4 वरां मजगतीं ही पुस्तिका पोंड्या सेक्रेटरियेट बिल्डींगेन कला अकादमींतल्यान घेवं येता अशें खात्यान कळीत केलां. योग्य त्या चाचणी 25 आनी 26 नोव्हेंबराक जातली. 25 नोव्हेंबराक 2:30 ते 5 आनी 26 नोव्हेंबराक सकाळी 10 ते 1 आनी दनपारा 2:30 ते 5 मेरेन ही चाचणी घेतले. हाचे सयत म्युझिक, पेटी आनी तबला अभ्यासक्रमाखातीर कला अकादमीच्या साखळे, वाळपय, पेडण्या, काणकोणा आनी केप्यां केंद्रातल्यानूय अर्ज मागल्यात. 18 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर मेरेन त्या त्या केंद्रांच्या कार्यालयांनी अभ्यासक्रमाची पुस्तिका उपलब्ध आसतली अशें खात्यान कळीत केलां. हणजुणा मंगळारा राती धाड घालून एक दक्षिण भारतीय नागरिकाकडल्यान गोंय पुलिशेन चरस तशेंच कोकेन अशे वट्ट 2,45,000 रुपयांची घोवळी वखदां जप्त केल्यात. डीएमटी हे घोवळी वखद पयलेच फावट गोंयांत सापडलां. दक्षिण अमेरिकेत हे घोवळी वखद आयोहास ह्या धार्मीक कार्यावळी दरम्यान वापरतात. गोंयांतूय हिंटरलँड थळांनी अश्यो कार्यावळी जातात अशी माहिती गोंय पुलिशेक मेळ्या. ताका लागून डीएमटीचो उपेग गोंयांत कित्या खातीर करपाचो आशिल्लो ताचो तपास गोंय पुलिसांचो घोवळी वखदां विभाग करता अशी माहिती घोवळी वखदां विभागाचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हांणी दिली. पणजे मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. ह्या धाडीत सुमार 1,00,000 रुपयांचे 3 ग्राम डीएमटी ड्रग्स मेळ्ळ्या अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. ह्या म्हयन्यांत गोंय पुलिशेच्या घोवळी वखदां विभागान 6 रेडी मारल्यो. ह्या धाड्यांनी 1,03,00,000 रुपयांचे ड्रग्स जप्त केल्यात. हातून कालच्या 1 कोटी रुपयांचो 1,800 एलएसडी पेपराचो आसपाव आसा अशें तांणी ह्या वेळार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावयल्यान आयकतात.
आकाशवाणी पणजे केंद्राच्यो कार्यावळी आता आयकात. आकाशवाणी पणजेच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
परतून एक फावट येवकार. सुरक्षेच्या फाटभुंयेर दर्यादेग वाठारांनी राती पुलिसांची गस्त वाढिल्या. दर्यादेग वाठारांनी आता राती पुलीस चौक्यांचेर 40% पुलीस आसतले जाल्यार गोयच्या हेर पुलीस चौक्यांचेर रातच्या शिफ्टीक 20% पुलीस आसतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले. राती 10 वरां उपरांत आवाजाचे प्रदूषण करप्यांचेर लेगीत कारवाई जातली अशें तांणी ह्या वेळार सांगले. बालरथ येवजण बंद जावची ना, मात बालरथ येवजणेवरवी सरकार शाळांक नव्यो बसी दिवचे ना. बसींच्या कामा खातीर दितात त्या पैशांचो उपेग हेर जागेर करिनासतना बसी खातीरूच करून त्यो वापरच्यो अशें शिक्षण मंत्री तशेंच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कळीत केलां. फुडल्या 8 दिसां भितर गोंय पुलिशेंतल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यो बदल्यो जावपाच्यो आसात, हे विशीं प्रक्रिया सुरू जाल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयतना दिली. दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीचे उपाध्यक्ष पद भरून काढपा खातीर फाल्यां 17 ऑक्टोबराक वेंचणूक जातली. आयज ह्या खातीर उमेदवारी अर्ज भरपाची निमणी तारीख आशिल्ली. या पदा खातीर शेल्डे मतदारसंघाचे भाजपाचे जिल्हो पंचायत वांगडी सिद्धार्थ गांवस देसाय हांणी उमेदवारी अर्ज भरलो. गांवस देसाय हांचो 1 उमेदवारी अर्ज आशिल्ल्यान ते बिनविरोध वेचून आयिल्ल्या जमा आसात. मात हे विशीची अधिकृत घोषणा फाल्यांच्या बसकेत जातली. आदले उपाध्यक्ष कुशाली वेळीप हांणी आपल्या पदाचो राजीनामो दिल्या उपरांत हे पद भरून काढपा खातीर ही वेंचणूक प्रक्रिया सुरू जाल्या. भारतीय जनता पक्षाच्या आदेशान आपणे हो उमेदवारी अर्ज दाखल केला असे गांवस देसाय हांणी ह्या वेळार सांगले. जुवारीनगर वास्कोच्या एमईएस वसंत जोशी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कोकणी विभागान प्रसार माध्यमा लेखन आणि वावर या विषयाचेर फाल्यां 1 दिसाची कार्यावळ घडून हाडटले. गोंय कोकणी अकादमीच्या जोडपालवान ही कार्यशाळा घडून हाडटले. फाल्यां सकाळी 9 वरांचेर महाविद्यालय सभाघरांत जावपी उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून पत्रकार संदेश प्रभुदेसाय हाजीर आसतले. गोंय कोकणी अकादमीचे प्रभारी अध्यक्ष वसंत भगवंत सावंत उक्तावण सुवाळ्याची येजमानकी करतले. उक्तावण सुवाळ्या उपरांतच्या पहिल्या सत्रात दूरदर्शन आणि रेडिओ खातीर लेखन आणि वावर या विषयाचेर अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष जाण मार्गदर्शन करतले. उपरांत दुसऱ्या सत्रात मुद्रित माध्यमांखातीर लेखन आणि वावर या विषयाचेर पत्रकार पांडुरंग गावकर हांचे मार्गदर्शन जातले. जेवणा उपरांतच्या तिमऱ्या आणि निमण्या सत्रात सोशल मीडिया खातीर लेखन या विषयाचेर पलाश अग्नी मार्गदर्शन करतले अशी माहिती एमईएस वसंत जोशी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कोकणी विभागाचे प्रभारी प्राचार्य सत्यवान नायक हांणी दिल्या. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ कॉमर्स वाणिज्य विभागा वतीन हालींच मायक्रोसॉफ्ट ऑफिस बिगिनर ते एडव्हान्स या विशयाचेर 30 वरांचो प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणान पुराय केलो. ह्या अभ्यासक्रमात ह्या गरजेच्या सॉफ्टवेअर सुटांतल्यान 46 BCOM पदवी विद्यार्थ्यांक कुशळटाय मेळ्ळी. अणभव आशिल्ले संसाधन व्यक्ती मोहित केरकार, दीपक उपाध्याय आणि राश्वेता बोरकार हांणी अभ्यासक्रमाची मार्गदर्शन केले. तांणी वाटेकारांक मायक्रोसॉफ्ट ऑफिस एप्लिकेशनाविशी व्यापक माहिती दिवपाक मदत केली. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ कॉमर्स वाणिज्य सहाय्यक प्राध्यापक डॉ श्रीपाद मराठे हांणी या अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून काम सांभाळले. त्यांच्या फुडारपणाखाला ही कार्यावळ प्रभावीपणान घडून हाडपात आयली. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ कॉमर्सातलो वाणिज्य विभाग आपल्या विद्यार्थ्यांक कामाच्या सुवातेर यश मेळोवपाक जाय आशिल्ली व्यवहारीक कुशळटाय आणि गिन्यान दिवपाक कटिबद्ध आसा. हो मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रमाणीकरण अभ्यासक्रम तांच्या शिक्षणीक अणभवात भर घालतलो असे सोनिया देसाय हांणी सांगले. हवामान खात्यान फुडले 2 दीस राज्यात पावसाचो अदमास उक्तावून येलो अलर्ट जारी केला. गोंयात 1 जून ते 15 ऑक्टोबर मेरेन सुमार 179 इंच पावसाची नोंद जाल्या. मान्सून काळात 173.25 तर मान्सूना उपरांच्या काळात आता मेरेन 5.94 इंच इतल्या पावसाची नोंद जाल्या. गोंयासयत लागसारचे कोकणातले सगळे जिल्हे आणि महाराष्ट्रातल्या कांय सुवात्यांचेर जोगला मारून पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. बिराडकार तपासणी मोहिमेखाला पुलीस आता बिराडकारांच्या घरांची अचकीत तपासणी करतले असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळा. सुरक्षेच्या फाटभुयेर दर्यादेग वाठारांनी आशिल्ल्या पुलीस चौक्यांचेर आता 40% पुलिसांक तैनात करतले असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कळीत केला. गोंय कला अकादमीन संगीत मोग्यांकडल्यान भारतीय संगीत आणि नृत्य शाखेतल्या विंगड विंगड अभ्यासक्रमांखातीर अर्ज मागयल्यात आणि दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीचे उपाध्यक्षपद भरून काढपाखातीर फाल्यां बिरेस्तारा 17 ऑक्टोबराक वेंचणूक जातली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.